आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उत्तराखंडमधील ढगफुटीनंतर उत्तरकाशी जिल्ह्यातील धारली भागात मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे. महागाई दराचा अंदाज आणखी घटवला. नागपूर जिल्ह्यातील सात नवरी ठरणार देशातलं पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव. आणि जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शाळांचं स्वरूप आणि गुणवत्तेमध्ये आमूलाग्र बदल घडवणार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचं भंडाऱ्यात प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. काल खीरगंगा नदीवर ढगफुटीमुळे आलेल्या विनाशकारी पुरानंतर उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धारली भागात मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि इतर पथकं बचाव कार्यात सतत गुंतलेली आहेत. बाधितांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रशासनानं मदत छावण्यांमध्ये अन्न, पाणी, औषधं आणि निवाऱ्याची योग्य व्यवस्था केली आहे. खराब झालेल्या रस्त्यांमुळे भटवारी भागात रस्ते संपर्क तुटला आहे आणि उत्तरकाशी हरसिल मार्गावरील भूस्खलन दूर करण्याचे प्रयत्न जलद गतीनं सुरू आहेत. दरम्यान मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी आज आपत्तीग्रस्त भागांचं हवाई सर्वेक्षण केलं आणि उत्तरकाशीमधील आपत्ती नियंत्रण कक्षात मदत आणि बचाव कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
बचाव और राहत के काम में आईटीबीपी लगी है, एनडीआरएफ, एसडीआरएफ और स्थानीय लोग सभी लोग बचाव के काम में लगे हैं. कल लगभग 130 लोगों को रात को रेस्क्यू किया गया है और अभी लगातार खोजबीन जारी है. काफी ज्यादा मौसम खराब होने के कारण से अनेक स्थानों पर मार्गों का संपर्क है वो कट गया है और कुछ पुल भी जो है क्षतिग्रस्त हो गए हैं. उसके कारण से वहां पर पहुंचना भी मुश्किल हो रहा है, लेकिन उसके बावजूद भी सभी एजेंसियां सभी लोग रेस्क्यू के काम में लगे हैं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री धामी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून मदत कार्याची माहिती घेतली आणि केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांनी आभार व्यक्त केलं आणि सर्व बाधितांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. दरम्यान हवामान खात्यानं येत्या काही दिवसात राज्यात सतत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत कर्तव्यपथावर बांधण्यात आलेल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन झालं. सेंट्रल व्हिस्टा इमारत संकुलाचा व्यापक विस्तार करून कर्तव्य भवन 3 उभारण्यात आलं आहे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणि गतिमानता आणण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या केंद्रीय सचिवालयांच्या इमारतींमधली ही पहिली इमारत आहे. या इमारतीत गृह, परराष्ट्र व्यवहार, ग्रामीण विकास, एमएसएमई, तेल आणि नैसर्गिक वायू यासारख्या काही प्रमुख मंत्रालयांची कार्यालयं असतील. दरम्यान यानिमित्त आज संध्याकाळी 6:30 आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं द्वैमासिक पतधोरणात रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 5.5% स्थिर ठेवण्यात आला आहे. बँकेच्या मुंबईत झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. महागाई कमी झाली असून चांगल्या मान्सूनमुळे खरीप पिकांचं उत्पादनही चांगलं होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसंच सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल उत्तम राहण्याचा अंदाज व्यक्त करत एकूण देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपी वाढीचा दर 6.5% राहण्याचा अंदाजही मल्होत्रा यांनी वर्तवला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उद्या रशियात मॉस्को इथं वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांबरोबर भारत रशिया सुरक्षा सहकार्यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहेत. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतीय वस्तूंवर 25% कर वाढवण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. या बैठकीत डोवाल रशियाकडून इंधन तेल खरेदी तसंच पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांच्या आगामी बैठकीविषयी चर्चा करणार आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आरोग्य, शिक्षण यासोबतच शेतीसाठी स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे कीटकनाशकं आणि खत फवारणी, मत्स्य व्यवसाय, बँक ऑन व्हील, स्मार्ट निगराणी व्यवस्था आदी महत्वाच्या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सुविधांनी सुसज्ज असं नागपूर ग्रामीणमधील सात नवरी हे देशातलं पहिलं गाव तयार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं नावारूपाला येत असलेल्या या अनोख्या गावात गेल्या महिन्याभरापासून कामाला सुरुवात झाली आहे. येत्या 8 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिद्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमसह या गावाला भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइजेसनं देशांतर्गत कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत देशातील स्मार्ट इंटेलिजंट गाव बनवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष ठेवला आणि त्यास तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत हा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रात राबवण्याचं ठरलं. त्यानुसार व्हॉइस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांची भेट घेतली. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक होऊन नागपूर ग्रामीणमधील 7 नवरी या 1800 लोकवस्तीच्या गावाची निवड देशातील हा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यासाठी झाली आणि त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून येत्या 1 वर्षात जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शाळांचं स्वरूप आणि गुणवत्तेमध्ये आमूलाग्र बदल घडवणार असल्याचा विश्वास राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. आज भंडारा जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. भंडारा जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांना अद्याप मान्यता न मिळाल्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतःचे अधिकार वापरून प्रकरण निकाली काढावं असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. तसंच शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासू नये म्हणून पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रियेचं काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणं बंधनकारक आहे आणि खासगी शाळांमध्येही मराठी शिक्षण अनिवार्य असतील असं ठासून सांगत संबंधित शाळांवर निरीक्षण करताना हे तपासण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जर कोणी नियमांचं उल्लंघन करत असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा या बैठकीप्रसंगी त्यांनी दिला. नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्याकरता भारत सरकारनं लागू केलेल्या नवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी आज अमरावती इथं केलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय अमरावती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती, जिल्हा प्रशासन अमरावती, जिल्हा परिषद अमरावती, पोलीस आयुक्त कार्यालय अमरावती, पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती, जिल्हा माहिती कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा आणि सत्र न्यायालय अमरावती इथं आयोजित केलेल्या नव्या भारताचे नवे कायदे भारतीय न्यायसंहिता 2023 या विषयावरील मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विदर्भात नागपूरसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळाची आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, तसंच यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यात राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम घेतले जात असून काल पीएम श्री सावित्रीबाई फुले प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेत 4वी ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन देशभक्तीपर तिरंगा, राष्ट्रध्वज, अशोकचक्र, पोस्टर, रांगोळी यांसारख्या विविध संकल्पनांवर आधारित सुंदर रांगोळ्या रेखाटल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उत्तराखंडमधील ढगफुटीनंतर उत्तरकाशी जिल्ह्यातील धारली भागात मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे महागाई दराचा अंदाज आणखी घटवला. नागपूर जिल्ह्यातील 7 नवरी ठरणार देशातलं पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव आणि जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शाळांचं स्वरूप आणि गुणवत्तेमध्ये आमूलाग्र बदल घडवणार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचं भंडाऱ्यात प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.